हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत. कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने. या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट.
आनंद सदोदित आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद.
भृंग गुंग तो सदैव सेवुन ख्रिस्त कृपाम करन.
आनंद सदोदित आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद.
सर्वजय प्रभु येशु आमुची सत्ता निष्प्रतिबंध. सर्वजय प्रभु येशु आमुची सत्ता निष्प्रतिबंध.
सत्ता निष्प्रतिबंध आमुची आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद.
पहिला पासून पिता स्वामूचा आमचा अवघा छंद. पहिला पासून पिता स्वामूचा आमचा अवघा छंद.
आमचा अवघा छंद सदोदित आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद.
भृंग गुंग तो सदैव सेवुन ख्रिस्त कृपाम करन.
आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद
सदोदित आनंदी आनंद आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद.
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आम्ही समाजशील प्राणी आहोत। आम्हाला समाजात राहायला आवडतं, जगायला बोलायला आवडतं आणि विशेषत आम्हाला मित्रगण नातेवाईक यांच्यासोबत हिताच्या गुजगोष्टी करायला खूप आवडतं। आणि विशेषत म्हणजे जेव्हा आम्ही अशा परिस्थितीतून जातो की जेव्हा आम्ही स्वतःला हताश पाहतो तर तेव्हा आम्हाला मात करण्याची गरज राहते। मग ती जीवनातली परीक्षा असोत, शालेय परीक्षा असोत किंवा आणखीन कुठली परिस्थिती असोत, त्यावर मात करणं हे आम्ही शिकायला पाहिजे आणि हे आम्ही नेहमी शिकत असतो। हे तर झालं जगिक गोष्टींच्या विषयी ज्याविषयी आम्ही खूप खबरदारकी बाळगत असतो, परंतु आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी काय? आम्हाला कुठल्या परीक्षांवरती मात करायची आहेत, कुठल्या मोहांवरती आम्हाला विजय मिळवायचा आहे, आमचं जीवनचरित्र आम्हाला कसं जगायचं आहे, ह्या सर्वांची उत्तरे आज आपण बघणार आहोत। आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे प्रेषितांची कृत्य याचा 12:1-24 आणि आजचा संदेश आहे परीक्षांवर मात करणे। चला तर श्रोतेहो आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात। सुरुवातीच्या चर्चला नाट्यमय वाढ, गतिमान चमत्कार आणि दृढ निश्चय नेतृत्व याचा आशीर्वाद मिळाला। या गोष्टीमुळे चर्चला त्याच्या जगाला स्पर्श करता आला आणि फरक पडला। त्याच्या महान वाढीमध्ये आणखीन एक घटक होता, ते सैतानी हल्ले आणि छळाचे लक्ष्य होते। त्यांनी त्यांच्या परीक्षांचा सामना केला आणि त्यांनी त्याच्यावर मात केली आणि ते त्यांच्यापेक्षा वर आले आणि त्यांनी देवाचा गौरव केला। जेव्हा आपण सुरुवातीच्या चर्चचा आणि त्याच्या यशाचा विचार करतो तेव्हा आपण हे विसरू शकतो की त्यांनी जे मिळवले ते त्यांनी चाचणी आणि दुःखाच्या भट्टीतून मिळवले। जेव्हा त्यांना कठीण आणि गडद दिवसाचा सामना करावा लागतो तेव्हा त्यांना पाहणे आम्हाला देखील कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते तेव्हा मदत करू शकते। आपल्या सर्वांना परीक्षा आणि संकटाच्या काळातून जावे लागेल हे गुपित नाही। योबाचे पुस्तक याचा 14:1 आणि 5:7 तथापि जेव्हा ही वेळ येते तेव्हा आपण त्यांना योग्यरित्या हाताळले पाहिजे, अन्यथा ते आपल्याला हाताळतील। आज मला या प्रकरणातील घटकांकडे लक्ष द्यायचे आहे आणि मला समस्यांवरती मात कशी काय मिळवायची आणि परीक्षांवरती मात कशी काय मिळवायची यावरती थोडा विचार करायचा आहे आणि तुमच्यासोबत माझं मत सहमत करायचं आहे। माझं म्हणण्याऐवजी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगत आहे त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे। मोठ्या छळाचा काळ। यहुद्यांचा मित्र आणि मंदिराचा शत्रू अनेक स्रोतांमधून येऊ शकतात, परंतु सर्व गोष्टी आपल्या स्वर्गीय पित्याच्या कृपेने आणि ज्ञानाद्वारे केल्या पाहिजेत। 1 Corinthians 10:13 आणि 2 Corinthians 12:9 त्यानंतर योहानाचा भाऊ याकोब याचा मृत्यू, सुरुवातीचे चर्च तिच्या महान नेत्यांच्या मृत्यूचे साक्षीदार होते। जेव्हा परीक्षा येतात तेव्हा त्याच्या मारण्याची किंवा आत्म्याची क्षमता असते। आपण उदास, निराश, भ्रमनिराश होऊ शकतो। जेव्हा हे घडते तेव्हा आम्ही सैतानाचे सोपे लक्ष असतो। होय, परीक्षा वाईट आहे, परंतु देवाचा अर्थ ते चांगल्यासाठी आहे। रोमकरासपत्र याचा 8:28 आणि 2 Corinthians 14:17 त्याला चांगले ठाऊक आहे। योब याचा 23:10 त्याची व्याप्ती। नेतृत्वावर हल्ला होत आहे। जर लोकांना असहाय्य, हताश आणि वंचित वाटू शकते तर ते शक्य आहे की ते विघटन करून यहुदी धर्मात परत जातील। हा परीक्षांचा धोका आहे। सैतान त्यांचा वापर करून देवाला काळजी नाही, तो आपल्यावर प्रेम करत नाही आणि आशा नाही हे सांगण्यासाठी त्याचा वापर करतो। अनेक जण निराश होऊन परमेश्वरापासून मागे फिरू लागतात। इथेच धोका आहे आणि इथेच आपला विश्वास असायला हवा। अशा वेळी आपले डोळे येशूच्या सुंदर चेहऱ्यावर स्थिर ठेवणे आणि त्याच्या गौरवासाठी धावणे हे एकमेव उत्तर आहे. इब्रिकरास पत्र याचा 12:1-2 महान प्रार्थनेची वेळ, सूचित प्रार्थना. केवळ प्रार्थना सामान्य प्रार्थना नाही, ते व्यवसायात उतरलेत. चाचण्यांमध्ये आपल्या प्रार्थनेवर लक्ष केंद्रित करण्याचा एक मार्ग आहे. देवाचे आभार मानतो, त्याला त्याच्याबद्दल सर्व आधीच माहिती आहे. मत्तयकृत शुभवर्तमानाचा 6:8 सतत प्रार्थना. जी प्रार्थना करणे योग्य आहे ती पुनरावृत्ती करणे योग्य आहे. आणि यासाठी आम्हाला 1 थेसलिकरासपत्राचा 5:17, रोमकरासपत्राचा 12:12 आणि लुकृत शुभवर्तमान याचा 18 1 येशूने शिकवलेली चिकाटीची प्रार्थना मत्तयकृत शुभवर्तमानाच्या 7 बघितल्या मिळतील आम्हाला. स्वर्गाची घंटा वाजवा आणि देव उत्तर देतो की नाही त्यावरती तुम्ही पहा. आणि याच प्रकारे प्रार्थना जी येशूने बागेत केली होती, प्रार्थनेच्या दुःखात त्याने काय मागितलेलं होतं, प्रार्थनेत भागीदारी. त्यांनी सर्वांनी पेत्राच्या सुटकेसाठी प्रार्थना केली. परीक्षेच्या वेळी एकमेकांना धरून ठेवण्याची गरज आहे. गलतीकरासपत्राचा 6:2 आणि यासाठी अहरोन आणि हूर यांचं उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही परीक्षांचा सामना करत असता तेव्हा येशू नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करत असतो. इब्रिकरासपत्राचा 7:25 प्रार्थनेत संयम. देवाने तुमच्या प्रार्थनेचे लगेच उत्तर दिले नाही तर हार मानू नका, फक्त प्रार्थना करत राहा. आणि याचं उदाहरण आपल्याला दानिलाचे पुस्तक याचा 10:10 बघायला मिळतं. आणि 21:1 त्यांनी 21 प्रार्थना केली आणि त्यानंतर प्रगटीकरणाचा 6:10 वेदीखालील लोकांनी संतांनी प्रार्थना केलेली आहे. उत्तम कामगिरीची वेळ, पेत्राची सुटका झाली, त्याची निश्चितता. पेत्र इतर लोकांपेक्षा मोठी परीक्षा सहन करत होता तरीही तो शांतपणे झोपू शकला. देव नियंत्रणात आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यावर विश्वास ठेवल्याने किती फरक पडतो. त्यानंतरचा मुद्दा आहे त्याचा बचाव करतात देवदूत. पेत्र इतका शांत झोपला होता, त्याचा प्रकाश चुकला आणि उठवण्यासाठी त्याला मारावे लागलेत. म्हणजे काय की त्याला थाप मारून त्या ठिकाणी उठवलेलं होतं. तुरुंग मध्ये जेव्हा तो होता आणि जेव्हा तो सर्वशक्तिमान देवावर पूर्णपणे विश्वास ठेवला जातो तेव्हा संकटाचा तुरुंग देखील एक घर बनू शकते, शांती आणि सुरक्षिततेशी संबंधित. या कथेचा विनोद पेत्राच्या सुटकेसाठी प्रार्थना करणे आणि जेव्हा ते घडले तेव्हा त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिलात. कारण की हे आश्चर्यकारक होतं की इतक्या महान परिस्थितीतून, इतक्या भयंकर परिस्थितीतून सुटका होणे हे आपल्यासारखंच आहे. पण जेव्हा देव येतो आणि जीवनातील परीक्षांमधून आपली सुटका करतो तेव्हा आनंद होत नाही का? तो त्याचा व्यवसाय आहे, तो नेहमी उद्धार करतो. आणि म्हणूनच 3 हिब्री लोकांच्याकडे बघात, त्यानंतर दानिलाच्याकडे बघात आणि प्रेषितांकडे बघात की त्यांचं जीवनचरित्र कसं होतं आणि कसं परमेश्वराने त्यांना वाचवलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात असतो तेव्हा आम्हाला त्याच्या कृपेचा आशीर्वाद मिळतो. जेव्हा त्याने देवाची अंतिम मुदत ओलांडली तेव्हा त्यांना मरण आलेलं आहे. ते या मंडळींच्यासाठी संकटाचा स्रोत होतात. म्हणजेच काय की सैतानी हल्ले आणि देवाने त्यांची काळजी घेतली. तो तुमच्यासाठीही तसेच करेल. 1 करिंथकरासपत्र याचा 15:57 आणि 2 करिंथकरासपत्र याचा 2:14 सामर्थ्य प्रदर्शित केले गेलेत. देवाने त्याच्या लोकांना सोडवले आणि त्याला मिळालेत. गौरव असेच असावे. आपण काहीही करत नाही, तो सर्व करतो आणि लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. जेव्हा देवाला तुमच्या आणि माझ्या आयुष्यात काम करण्याची परवानगी असेल तेव्हा तो आम्हाला सोडवेल आणि त्याला गौरव मिळेल, त्याचे सामर्थ्य दाखवून दिले जाईल. मोशे आणि जेव्हा तो अरण्यामध्ये होता तेव्हा 2 मारलेला खडक एलिया माउंट कार्मेलवरती जेव्हा होतात देवाला त्याचा योग्य मार्ग तुमच्या जीवनात द्या आणि तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि त्याचा गौरव होईल. चाचण्या येणार आहेत. जेव्हा ते येतील किंवा तुम्ही एका साध्या वेशात असाल किंवा असहाय्य असाल किंवा तयारीत नसाल, सर्वोत्तम कृती म्हणजे येशूची गरज आणणे, त्याच्यावर टाकणे आणि मग त्याच्या मार्गातून बाहेर पडणे आणि त्याला जागा देणे. काम तो त्याच्या वेळेत आणि त्याच्या मार्गाने परिस्थितीची काळजी घेईल. तुम्हाला आज सिंहासनासमोर आणण्याची गरज आहे का? तसे असल्यास आता वेळ आली आहे आणि हीच जागा आहे. जेव्हा पण आमच्या जीवनामध्ये परीक्षा येतात, जेव्हा पण आपल्याला त्रास होतो आणि जेव्हा पण आपल्याला वाटतं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, तर तेव्हा आम्हाला एकच काम करायला पाहिजे. ज्या प्रकारे शिष्यांनी रात्रभर प्रार्थना केली, कारण की पेत्र हा तुरुंगात होता आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्याला गळफास देण्यात येणार होता, त्याची सुटका व्हावी म्हणून एकत्र आलेत आणि त्यांनी प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी चमत्कार घडला. म्हणजेच काय की प्रार्थनेचे बळ हे खूप मोठे आहे आणि जे लोक प्रार्थनेमध्ये स्वतःला गुंतून घेतात त्यांचं जीवन हे एक प्रार्थनामय जीवन बनतं आणि तसंच जीवन आज आम्हाला जगायचं आहे. याचं उदाहरण आम्हाला प्रेषितांनी लावून दिलेलं आहे. वेळ काळ प्रार्थनेसाठी नाही. जेव्हा पण आम्हाला वाटतं की काहीतरी अयोग्य घडत आहे, काहीतरी आपल्या मर्जीच्या विरुद्ध घडत आहे किंवा देवाच्या इच्छेच्या विरुद्ध घडत आहे, तर तेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये जावत, तेव्हा आम्ही गुडघे टेकावेत, घराच्या एका कोपऱ्यामध्ये जावत आणि शांतपणे प्रभूच्या सोबत हितगुज करावीत, आपल्या अंतकरणातले प्रश्न त्याला सांगावेत. आणि जेव्हा आम्ही सांगतो ना, तर तेव्हा काय होतं की आम्ही परीक्षांवरती मात मिळवतो. वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन सैतान आम्हाला देतो आणि जेव्हा असं होतं ना, तर तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, तेव्हा तुम्ही आनंदित व्हा, कारण की परीक्षा ही देवाच्या लोकांवरतीच येतील. सामना हा देवाच्या लोकांनाच करावा लागतो, परिश्रम हा देवाच्या लोकांनाच करावा लागतो, असहाय्य वेदना ह्या देवाच्या लोकांनाच होतात. आजार, दुःख, त्रास, निराशा, मोह हे सर्व सैतान देवाच्या लोकांवरती आणतो आणि जर तुम्ही ह्या गोष्टींचा भाग आहात तर तुम्ही धन्यवादित आहात, कारण की परमेश्वराने आम्हा प्रत्येकांना सोडविण्याच्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र पाठविलेला आहे आणि जो कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो परीक्षांवरती मात करतो. जो कोणीही त्याच्या नावाचा धावा करतो तो परीक्षांवरती मात करतो. जो कोणीही त्याच्या नावामध्ये प्रार्थना करतो तो त्या परीक्षांवरती मात करीतो. आज तुमच्या जीवनामध्ये परीक्षा आहेत का? आज तुमचं जीवन अंधकारमय झालेलं आहे का? आज तुम्हाला कुठे आशेचा किरण दिसत नाही आहे का? तर तेव्हा तुम्ही धन्यता मानात, कारण की तुम्हाला अंधारातून बाहेर काढण्यासाठी, तुम्हाला परीक्षांमध्ये मात करण्यासाठी आणि तुम्हाला त्या गळत अंधारातून अगदी सुखरूप बाहेर काढण्यासाठी एक योजना केलेली आहे आणि ती योजना म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. त्याने म्हटलेलं आहे की मी जगाचा प्रकाश आहे, मी जीवनाचं जल आहे, मी जीवनाची भाकर आहे, मी तुमचा उत्तम मेंढपाळ आहे. आणि जेव्हा मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतो तेव्हा तो सर्व बाजूने पाहतो, सर्वतोपरी आपला प्रयत्न करतो की प्रत्येक मेंढरू त्याच्या सोबत असावं, तो कोणाचीच हानी पोहोचू शकत नाही, परंतु तो सर्वांवरती सारखंच प्रेम करतो. हे प्रेम त्याने प्रकट केलेलं आहे, आम्हाला दाखवून दिलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये या प्रत्येक प्रेमाची नोंद आहे, ती म्हणजे अशी की तो आपल्यासाठी मरण पावलात त्या वधस्तंभावरती. आणि म्हणूनच ह्या सर्व परीक्षा, ह्या सर्व चिंता, ह्या सर्व काळजात, ह्या सर्व असहाय्य वेदना, शारीरिक श्रम, शारीरिक वेदना, मानसिक त्रास, मानसिक वेदना, ह्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताने त्या क्रुसावरती खिडलेलं आहे. त्याबद्दल त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असोत. अशी कुठलीच गोष्ट नाहीत की जे आपल्यासाठी अशक्य नाही, कारण की सर्व शक्य करून देणारा परमेश्वर आपल्या बाजूने उभा आहे, तो खंबीर आहे. आणि म्हणूनच यशया याचा 41 अध्याय आणि 11-12 वचन आणि 13 वचन जर पाहलं तर त्यामध्ये तो म्हणतो की तू भिऊ नको, तू खंबीर राहा, तू कचरू नको त्या समस्यांकडे बघून, त्या परीक्षांकडे बघून, कारण की तुझ्या वतीने लढणारा परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. ज्या प्रकारे परमेश्वराने 40 अरण्यामध्ये इस्रायल लोकांची उपासमार होऊ दिली नाही, त्यांना सर्वोत्तम दिलेला आहे जो त्या लोकांना करू शकतो, तोच परमेश्वर ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे, तो काल, आज आणि उद्या सदा सर्व काळ सारखाच आहे. तो आम्हाला बोलावत आहे। तो म्हणत आहे की तुम्ही या आणि माझ्यासोबत हितगुज करा, माझं जू तुम्ही घ्या, कारण की ते हलक आहे। आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू। आपण प्रार्थना करू। पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आमचा मध्यस्थ झालेला आहे। पाप सैतान यामध्ये तू उभा झालेला आहेस आणि तू आम्हाला विकत घेतलेला आहे, तू आम्हाला मोलाने घेतलेला आहे, आम्ही तुझे आहोत। परमेश्वर बाप्पा, ह्या परीक्षांवरती मात करण्यासाठी तू आमचा मदतगार हो। ह्या कठीण परिस्थितीमध्ये जगत असताना तू आमचा मार्गदर्शक हो। आणि ज्या प्रकारे परमेश्वर पित्या तू दिवसाला मेघस्तंभ आणि रात्रीला दीपस्तंभ म्हणून इस्रायलांच्या पुढे चाललात, तसाच आमच्या पुढे देखील चाल, जेणेकरून आम्हाला ठेच लागणार नाही आणि आम्ही तुझं तेज बघून तुझ्यावरती विश्वास ठेवणारे असे व्हावे। तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या सत्यात टिकून तू ठेव। पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक। आमेन।
किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे, मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। सहवास पुरे तव ह्यास स्वर्ग मग येशु, नच तुझ्या दाखवी चरण तुझे आशु, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, रतपटी तुझी गोमटी मूर्ती बसलेली, ती उभी माझ्या पुढे असो केली, ती उभी माझ्या पुढे असो केली, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा, प्रभु रूपायेशी धरुन येशु नावा, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। मना एक वासना तुझा सहजावे, हे आयु ये थले तुझे चते भावे, हे आयु ये थले तुझे चते भावे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। मन प्रेम रसाचा उरे खळखळाटे, मन प्रेम रसाचा उरे खळखळाटे। किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। बाप शब्द दिन तुझा प्रेमाचे व्यंजन, तुझा प्रेमाचे व्यंजन। माय बाप शब्द दिन तुझा प्रेमाचे व्यंजन, तुझा प्रेमाचे व्यंजन।
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या maratihirsamc@sudavent.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा WhatsApp द्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।